आजच्या या एकादशी सत्संगामध्ये सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आज माघवारी आहे. जीवनामध्ये जीवन जगताना आपल्याकडे इतर गोष्टी असो अगर नसो, पण किमान भले तुम्ही आध्यात्मिक जीवन जगा नाहीतर भौतिक जीवन जगा, परमार्थिक जीवन जगा नाहीतर प्रापंचिक जीवन जगा, पण जीवनामध्ये या दोन गोष्टी असलेल्याच पाहिजेत. किंबहुना फक्त असण्यापेक्षा त्या दृढ असायला पाहिजेत, त्या स्ट्रॉंग पाहिजेत. एक म्हणजे आपल्या जीवनामध्ये भले मी तुम्हाला म्हटलं पहिल्यांदा की तुम्ही कसंही जीवन जगा, आध्यात्मिक जीवन जगा नाहीतर आपलं भौतिक जीवन जगा, प्रापंचिक जीवन जगा तुम्ही संसारामध्ये राहून, पहिली गोष्ट आहे की आपला संबंध जो आहे तो स्ट्रॉंग पाहिजे, दृढ पाहिजे, दृढ. भले तुम्ही सांसारिक जीवनामध्ये आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आपल्या पती पत्नी मुलांसोबत आई वडिलांसोबत राहत असेल, तर या काय जे काय आपलं कुटुंब असेल, आपल्या घरामध्ये जी काही चार लोक असतील, सहा सात लोक असतील, जेवढी काही लोक असतील आपल्या घरामध्ये, त्या घरामध्ये संबंध जे आहे ते स्ट्रॉंग पाहिजे, दृढ पाहिजेत. पहिली गोष्ट हे झालं तुमचं प्रापंचिक. आणि परमार्थामध्ये सुद्धा अध्यात्मामध्ये सुद्धा आपले संबंध भगवंताबरोबर आणि भक्तांबरोबर, भगवंतांचे जे भक्त आहे त्यांच्याशी पण कसे पाहिजेत, स्ट्रॉंग पाहिजेत, अतिशय दृढ पाहिजेत. आणि भगवंत अहो तुमचं काय बघत नाहीत, भगवान तुमचं शिक्षण काय बघत नाहीत, तू काय बीटेक केलेला आहेस का, तू काय इंजिनिअरिंग केलेलं आहेस का, तू मेडिकल केलेलं आहेस का, तुमचं शिक्षण बघत नाहीत, तुमचं वर्ण बघत नाहीत भगवान, तो काळा आहे, हा गोरा आहे, तो लाल कलरचा आहे, ते अमेरिकन लोक लाल कलरचे असतात ना, ते भगवान वर्ण बघत नाहीत. किंवा भगवान कुठली कुल जाती बघत नाहीत, तू कुठल्या राजा घराण्यातला आहेस का, तू खालच्या घराण्यातला आहेस, काय बघत नाहीत ते भगवंत. भगवान संबंध बघतात तुमचे, किती संबंध दृढ आहेत. आणि जेवढे तुमचे संबंध भगवंतांशी दृढ आहेत तेवढे भगवान तुम्हाला ए थमा प्रबंधनते, जसं तुम्ही भगवंतांना द्याल तसं भगवान तुम्हाला देणार. आणि दुसरी गोष्ट आहे की आपली श्रद्धा तशी दृढ पाहिजे, संबंध पण पाहिजेत आणि श्रद्धा पण दृढ पाहिजे. या दोन्ही गोष्टी एकामेकावर परस्पर अवलंबली आहेत, एकामेकावरती अवलंबून आहेत या दोन्ही गोष्टी. तुमचे संबंध आहेत पण श्रद्धा दृढ नाही, चालणार नाही. श्रद्धा आहे पण संबंधच नाही, तो घरामध्ये सगळ्यांच्यावरती प्रेम आहे पण संबंध दृढ नाहीत, कच्चे आहेत, थोड्या दिवसानंतर परत ते विभक्त होतात, फुटून जातात सगळे, तुटून जातात, मोडून जातात संबंध सगळे. अध्यात्मामध्ये पण तसंच आहे. म्हणून श्रद्धा इतकी दृढ पाहिजे की कितीही काही झालं तरी भगवंताचा आणि माझा संबंध कधी तुटणार, संबंधामध्ये कधी हे विक्षेप नाही आला पाहिजे, संबंधामध्ये कधी बाधा नाही आली पाहिजे, इतका आपला संबंध दृढ पाहिजे, एवढी श्रद्धा पाहिजे. एकदा सांगायची गोष्ट म्हणजे अशीच, सर्वांना कथा माहिती पण असेल, एक गिर्यारोहक पर्वत, तर गिर्यारोहकांना काम हीच असतात, ते पर्वत चढायचं उतरायचं, त्यात काय मिळतं माहित नाही, कुठे एव्हरेस्टवर जायचं तिथं झेंडा लावायचा, दुसऱ्या दिवशी फोटो येणार आणि ते टॉप मोस्ट एव्हरेस्ट गिर्यारोहक म्हणून त्यांचं पेपर मध्ये नाव येणार. खरं तर गिर्यारोहणाचा प्रकार जो होता तो पूर्वीच्या काळामध्ये 50 वर्षानंतर करायचे लोक. ते म्हणाले कसं काय, 50 वर्षानंतर म्हणजे काय, एकदा तुम्ही वानप्रस्थ घेतला, घरातून बाहेर पडला की हिमालय, हिमालय म्हणजे गिर्यारोहक, सगळे पर्वतच, त्या पर्वत रांगात चढत 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 जायचं आणि तिकडेच आपलं काय करायचं, भगवंतांच्या भक्तीमध्ये लीन व्हायचं, म्हणजे भगवंताची भक्ती करता करता आपलं शरीर त्या पर्वता त्या गुहेमध्ये कुठेतरी आपलं सोडून द्यायचं. पण आताचे लोक गिर्यारोहण करतात, असंच एक गिर्यारोहक आपलं पर्वत शिखर चढण्यासाठी गेला होता. साधारण उशिरानंच त्यानं चालू केलं, थोडं लवकरच करायला पाहिजे होतं पर्वत चढण्यासाठी, थोडं उशिरानं चालू केलं आणि त्यांची ती सर्व साहित्य वगैरे असतं, त्याने असा हुक तिकडे टाकला त्या पलीकडे पहाडावरती, तो हुक अडकला आणि हा आपल्याला माहिती असेल, आपण बघितलं असेल गिर्यारोहक कसे चढतात. चढता 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 दुर्दैवाने काय झालं, संध्याकाळ झाली, अंधुक प्रकाश आला, परत अजून थोडं चढल्यानंतर एकदमच काळा कुट्ट अंधार, म्हणजे रात्रच झाली. आता प्रश्न पडला, खाली जाऊ शकत नाही आणि वरचं काय दिसत नाही, पूर्ण अंधार आहे, काय करायचं. तरी पण देवाचं नाव घेत 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 चढू लागला आणि अचानक त्याच्या दुर्दैवामध्ये होते की काय माहित नाही, पण अचानक तो जो हुक आहे तो तुटून पडला, वरून निसटला आणि हा इतक्या उंचीवर गेलेला गिर्यारोहक तिथून धडकन गडगड गडगडत खाली आला आणि मोठ्या आतू व्याकुतेने दुःखेने आणि मोठ्या असं भगवंताचं स्मरण करू लागला, देवा मला वाचव असं म्हटल्यानंतर त्या क्षणी तो हुक परत तिथं कुठेतरी अडकला आणि हा ना वर ना खाली हा हवेतच लटकला. आता प्रश्न पडला, मोठा पेच पडला, वेळ आहे रात्रीची, करायचं काय आणि त्या हुकाची गॅरंटी नाही. म्हणून तो भगवंतांना विनंत्या कळकणी विनंती करू लागला, देवा मला वाचव, देवा मला वाचव, मला सोडव यातून. आणि भगवंतांना पण दया आली, परमेश्वराला पण दया आली आणि परमेश्वराने काय केलं, तिथून आवाज टाकला, भगवंताने आवाज दिला. भगवंत म्हणले अरे सोडून दे, काय होणार नाही तुला, दे सोडून. ते भगवंत काय कोण आहे, सोडून दे हो, एकतर खालचं काही दिसत नाही, एकतर अंधार आहे, वरचं पण काय दिसत नाही, पूर्ण रात झाली आणि तुम्ही म्हणते सोडून द्या, देव आहे का कोण आहे तुम्ही. भगवंत अरे मी देवच आहे, दे सोडून, काळजी करू नकोस, देऊ कसं काय सोडून. भगवंत म्हणले सोडू बिडू काय, तुझ्या चाकू आहे ना, चाकून रस्से कट कर, काय होणार नाही तुला. त्याचा काय देवावर श्रद्धाच नव्हती, तो देवाच्या वाक्यावरती श्रद्धा नाही. तो म्हणला नाही 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 मी कसं काय सोडू, हे शक्य होणार नाही. मग देवाने सांगितलं दोन तीन वेळा, आता शेवटी आपली पण काहीतरी कॅपॅसिटी असते ना एखाद्या व्यक्तीला सांगायची, एक दोन वेळा आपण सांगतो ना बाबा हे करू नको, हे करू नको, हे कर, नाही ऐकलं तर आपण म्हणतो जाऊ दे मरू दे, काय करतो ते करू तिकडे. भगवंतांनी काय दिलं, ठीक आहे तुझी इच्छा, आता मी सांगितलं तुला सोड, पण तू सोडत नाही, दिली सोडून. भगवंत गेले आपल्या घरी निघून. हा रात्रभर कुडकुडत कुडकुडत त्या ठिकाणी असा जीव मुठीत घेऊन दुरील धरून असा बसला होता त्या ठिकाणी. आणि सकाळ झाली, थोडा सूर्य उगवला, थोडं अंधुक अंधुक दिसायला लागलं आणि पूर्ण प्रकाश झाल्यानंतर त्यानं बघितलं तर जमिनीपासून फक्त एक फूट अंतरावरती तो होता. जमिनीपासून फक्त एक फूट अंतरावरती त्याचे पायाचे तो तरंगत होता. देव म्हणत होता काय, दे सोडून, पण यानं काय श्रद्धा ठेवली नाही. म्हणून संबंध पाहिजे आणि श्रद्धा पण कशी पाहिजे, दृढ पाहिजे. माघवारी आहे, आषाढी एकादशी, चैत्र, कार्तिक, या कार्तिक ह्याच्यामध्ये आषाढीमध्ये लाखो वारकरी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येतात. आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा प्रसंग आला आषाढीला, कार्तिकला पंढरपूरने जाण्याचा, त्या ठिकाणी वारीमध्ये सहभागी होण्याचा भरपूर प्रसंग आला. मी बघितलेलं आहे की हे वारकरी भगवंताशी विठोबाशी एवढा संबंध त्यांचा स्ट्रॉंग आहे की सगळी तहान भूक हरून उन्हाचा वाऱ्याचा कशाचाही चिंता न करता, अगदी वयाची चिंता न करता, घरापासून चालत चालत कुठली सुखसुविधा नाही, पाण्याची सोय नाही, काहीही सोय नाही, प्रसादाची सोय नाही, जेवणाची सोय नाही, अशा सगळ्या गैरसोयी सहन करून संबंध इतका स्ट्रॉंग आहे आणि श्रद्धा इतकी दृढ आहे की विठोबाचं दर्शन घेण्यासाठी जातात. 60-70-80 वर्षाच्या म्हाताऱ्या डोक्यावरती ते पिशवी घेतात, एकच पिशवी असते. आपण 7 दिवसांची यात्रेला जातो वृंदावन यात्रेला, दोन लगेच असत, एकच पिशवी असते. आणि विशेष म्हणजे त्या पिशवीला अजिबात हात लावत नाही, ती डोक्यावर जशी फेविकॉलने चिकटवली असते तशी फेविकॉल सारखी चिकटलेली असते ती. ती आजीबाई अशी मान हलवते, चालते, पळते, पण पिशवी म्हणून खाली पडत नाही. काय वैशिष्ट्य ते त्यांनाच माहिती. असं सहन करत का, संबंध तितका दृढ आहे. जातात, कित्येक वर्षी वारी करतात, कुणाची माघवारी असते, कुणाची कार्तिक असते, कुणाची आषाढी असते, कुणाची चैत्र वारी असते, पण जाणार आणि विठोबा सुद्धा वाट बघणार, पांडुरंग पण त्या ठिकाणी वाट बघणार. आणि जर का एक वर्षी तो भक्त नाही आला, तो वारकरी नाही आला, तो वैष्णव नाही आला, तर पांडुरंगाच्या मनामध्ये चुकचूक होते की बापरे 10 वर्षापासून 12-15 वर्षापासून येतोय, पण आज का नाही आला, काय कारण असेल की नाही आला. भगवंताचं आणि भक्ताचं प्रेम इतकं असतं, संबंध इतकं असतं की ते आपण वर्णन करू शकत नाही. आणि तसं पाहिजे पण, तसं संबंध पण पाहिजेत, ते केले पाहिजेत, दृढ केले पाहिजेत आपण. आणि कधी कधी वारकरी आपले वैष्णवांना भगवंतांचं दर्शन होत नाही या वारीमध्ये, म्हणून भगवंत कळसावती जाऊन बसतात. ठीक आहे, तुम्हाला माझं दर्शन होत नाही ना, मी तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो. आणि भक्ताचं दर्शन घेण्यासाठी कळसाव जाऊन बसतात. का तर सर्वांना दर्शन होत नाही माझं, पण ठीक आहे मी तरी त्यांचं दर्शन घेतो. तत्वाची गोष्ट आहे, आपण भगवंताचं दर्शन घेण्यापेक्षा त्यांनी आपलं दर्शन घेतलेलं चांगलं ना. हे विठ्ठलजी करतात, विठोबा आहे ते सगळ्यांचे मायबाप आहेत आणि दयाळू कनवाळू आहेत ते. तुकोबारायांची एकदा तुकोबाराय देहूतून दरवर्षी जायचे पंढरपूरला. एक वर्ष काय झालं, तुकोबारायांची तब्येत इतकी बिघडली की तुकोबारायांना काहीच करता येत नव्हतं. काहीच करता येत नव्हतं. अक्षरशः शरीरामध्ये ज्वर आहे तो पूर्ण डोक्यामध्ये शिरला होता. हातापायातली शक्ती निघून गेली होती आणि काहीच करता येत नव्हतं. कसं तरी रांगत कसं बसं तुकोबाराया देहूच्या वेशीवर आलेत. तुकोबारायांचं आणि पांडुरंगांचं तुम्हाला माहिती आहे, काही सांगायची गरज नाही. आता हे 500 वर्षापासून हे चालू आहे संबंध आहे भगवंतांचं, तुम्हाला माहिती आहे. आता कसं तरी देहूच्या वेशीवर आलेत तुकोबाराय आणि पंढरपुराच्या दिशेने बघत पांडुरंगाचं स्मरण करत म्हणले की पांडुरंगा हे माझ्या पित्या, मी का आता येऊ शकत नाहीत, पण एक चिठ्ठी एक पत्र लिहिलं आणि आपले वैष्णव बांधव जे आहेत, वैष्णव बंधू म्हणजे एक वारकरी वारकरी त्यांच्या हातामध्ये दिली की हे बाबा ही माझी चिठ्ठी आहे ना, विठ्ठलाला दाखव, त्याला कळू दे मी का येऊ शकलो नाही म्हणून. हे झाली देहूतली परिस्थिती. आणि इकडे पंढरपुरामध्ये विठ्ठलजी पांडुरंग आपल्या पत्नीसोबत रुक्मिणीसोबत उभारलेत आणि रुक्मिणीला म्हणतायत सगळे येतायत जातायत मस्त डोकं ठेवतायत मस्तपैकी दर्शन घेतायत मला हे करतायत, पण माझा खरा भक्त अजून आला नाही, माझा तुकोबार आहे आला नाही अजून. रुक्मिणी म्हणली येईल की एवढं काय तुम्ही चिंतित होता, एवढे कसली विचार करताय. नाही नाही मला जोपर्यंत तुकोबारा इथं येऊन माझं दर्शन घेत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही. अजून कसा आला नाही, ही तर त्याची यायची वेळ. असं म्हणता 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 त्या क्षणी तो वारकरी जो वैष्णव होता त्याने काय केली, ती चिठ्ठी ते पत्र तुकोबांचं त्यांच्या चरणावर ठेवलं आणि ते पत्र विठोबांनी वाचलं, पांडुरंगाने वाचलं. पांडुरंगाने वाचलं आणि भगवंतांना कळालं की अरे बापरे तुकोबार आहे तर आजारी आहे, त्याला चालता येत नाही, अशक्तपणा आलेला आहे, त्यामुळे शक्ती नाही इकडे येण्याची वारीमध्ये, आता काय करायचं. रुक्मिणी म्हणली काय घाबरायचं काय, त्यात तुमची गाडी गेटवरतीच आहे, तशी रिकामीच आहे ती, द्या पाठवून तुमच्या गाडीला. भगवंतांची गाडी म्हणजे कोण, गरुडजी आपले. तुमची कार आता रिकामीच आहे, त्याला काही पेट्रोल वगैरे काय लागत नाही, द्या लावून, आणि फास्ट पण आहे, सुपर फास्ट आहे. हा म्हणले बरोबर आहे, तू मला बरोबर चांगलं सुचवलंस. आणि विठोबांनी काय केलं, ती आपली गाडी देहूला गरुडजींना सांगितली लवकरात लवकर जायचं आणि तुकोबार आहे अजून वेशीव थांबले तिथं, देहूच्या वेशीव जायचं, तुकोबार यांना घ्यायचं आणि परत येतं यायचं आणि परत सोडायचं विदाऊट रेंट, काय भाडं नाही मिळणार. गरुडजी येताना बघितलं, गरुडजी पंख फडफडत फडफड तिथे येत होते, येताना लांबूनच तुकोबारायांनी बघितलं की अरे बापरे विठ्ठल रुक्मिणी आलेत वाटतं, आता वाहन दिसले म्हणजे काय अजून काय सुरुवात होती ना. अरे बापरे विठ्ठलजी आलेत म्हटलं, त्यांनी तिथंच दंडवत टाकायला सुरुवात केली, आपल्या ज्या शक्तीनुसार दंडवत टाकायला केली. दंडवत याचा अर्थ दंडवत टाकणे आणि दुसरा म्हणजे आपण चुकीचं कार्य केलं असलं तर दंड स्वीकारणे, याला म्हणतात दंडवत. तुकोबारायांनी जसं विमान पुढे गरुडजी आले आले तर बघतात तर काय, फक्त गरुडजी सिंगलच आहेत, आतमध्ये कारमध्ये कोण बसलेलं नाही, फक्त ड्रायव्हरच आहे. खूप निराश झाले. गरुडजी उतरले त्या ठिकाणी, गरुडजींनी प्रणाम केला, म्हणले की माझ्या मालकांनी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी मला पाठवलेलं आहे, लवकर करा त्वरा करा, ते खूप चिंतेमध्ये आहेत, माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला काही सेकंदामध्ये परत घेऊन जातो, परत तुम्हाला आणून पंढरपूरनी सोडतो. तुकोबाराय म्हणले असं कदापि शक्य होणार नाही, माझ्या मालकाच्या गाडीमध्ये मी बसणार नाही, हे प्रायव्हेट व्हेकल आहे हे प्रायव्हेट व्हेकल आहे आणि याच्यावरती मी बसणार नाही, हे माझ्या मालकाचं आहे, असं म्हणून परत त्यांना पाठवलं आणि ही वृत्तांत जेव्हा कळाला विठोब भगवंतांना इतकं रडू आलं ते म्हणले रुक्मिणीला बघ माझे भक्त कसे असतात हे असे असतात माझे भक्त आणि स्वतः हा म्हणले चला आता क्षणाचाही विलंब न करता पंढरपुरातून भगवंत स्वतः गरुडासह त्या ठिकाणी देहूच्या वेशीवर आले आणि हा वृत्तांत सर्व आपल्याला माहिती आहे की त्यानंतर भगवंतांनी स्वतः तुकाराम महाराजांना आलिंगन दिलं आणि परत आपल्या ठिकाणी गेले. तर जोपर्यंत आपल्यामध्ये संबंध दृढ संबंध आणि श्रद्धा पण कशी पाहिजे दृढ पाहिजे मग तुम्ही प्रापंचिक जगा नाहीतर तुम्ही आध्यात्मिक जीवन जगा कसं पण जीवन जगा पण संबंध चांगले पाहिजे दृढ पाहिजे आणि आपले काय पाहिजे श्रद्धा कशी पाहिजे एकमेकांवरती दृढ पाहिजे ह्या दोन गोष्टी असेल तर जीवनामध्ये आपण सुख नावाची जी गोष्ट आहे किंवा ज्याला आनंद म्हणतो हा किंवा ज्याला हॅपीनेस म्हणतो आपण श्री राधा गोविंद भगवान की ह्या दोन गोष्टी असेल तरच आपण जीवनामध्ये आनंदी किंवा सुखी जीवन जगू शकतो. तर आपण मागच्याही चर्चा केली होती मागच्या एकादशीला की महाप्रभूंची दक्षिण यात्रा दक्षिण भारत यात्रा आता आरंभ होणार आहे. आता महाप्रभू कुठे जाणार आहेत दक्षिण भारत यात्रेला जाणार आहेत. झालं असं की माघ महिन्यामध्ये महाप्रभूंनी संन्यास दीक्षा घेतली त्यानंतर माघ महिन्यामध्ये संक्रांतीच्या दिवशी शुक्ल पक्षामध्ये महाप्रभूंनी काय केलं संन्यास दीक्षा घेतली आणि चैत्र महिना आणि फाल्गुन महिन्यामध्ये किमान 1.5 ते 2 महिने महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये राहिले. त्यामध्ये जगन्नाथपुरी या 2 महिन्यामध्ये महाप्रभूंनी काय केलं भरपूर कीर्तन केलं आणि भक्तांशी काय केलं संबंध आपले कसे केले दृढ केले. त्यामध्ये सार्वभौम भट्टाचार्य होते. सार्वभौम भट्टाचार्य उद्धार कसा केला आपण तो मागच्या वेळी बघितला. अतिशय रोमांचकारक कथा आहे ती. सार्वभौम भट्टाचार्यांचा उद्धार म्हणजे एका फुल्ली मायावादी व्यक्तीला पूर्ण वैष्णव बनवणे साधी गोष्ट नाही पण ते भगवंतांना शक्य होतं म्हणून चैतन्य महाप्रभू ते करून दाखवलं. आणि त्यानंतर सार्वभौम भट्टाचार्य जे सरेंडर झाले शरणागती घेतली ती शरणागतीचा भाव अत्युच्च होता तो अतिशय उच्च होता. आणि वैशाख महिन्यामध्ये महाप्रभूंनी ठरवलं की आता मला कुठे जायचं आहे दक्षिण भारत यात्रेला जायचं आहे साऊथ इंडिया यात्रा. आणि महाप्रभू जेव्हा ठरवलं की आता मला दक्षिण भारत यात्रेला जायचं आहे त्यावेळी सर्व भक्तांना इतकं दुःख झालं की त्याची आपण वर्णनच करू शकत नाही. महाप्रभूंनी त्या दिवशी सर्व भक्तांना बोलवलं आणि आपले निज पार्षद श्रीहस्ते अलिंगन करिया. महाप्रभूंनी स्वतः सर्वांना एकत्र बोलवलं सर्व पार्षदगण सगळे भक्त होते आणि प्रत्येकाला महाप्रभूंनी आलिंगन दिलं श्रीहस्ते स्वतः आलिंगन दिलं. आणि महाप्रभू काय म्हणाले महाप्रभू म्हणाले की तोमा सब जानी आम्ही प्राणाधिक करी प्राण छाडा याय तोमा सभा छाडी ते ना पारी. महाप्रभू म्हणाले सर्वांना म्हणाले उद्देशून म्हणाले महाप्रभू म्हणाले की तोमा सब जानी आम्ही प्राणाधिक करी. अरे तुम्ही सर्वजण आहेत ना माझ्या प्राणापेक्षा काय प्रियात प्राणाधिक परी तुम्ही सगळे भक्त महाप्रभूंचे मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहेत. हे एवढंच नाही हे काहीच नाही म्हणले महाप्रभू म्हणले प्राण छाडा या तोमा सभा छाडी ते ना पारी. एक वेळ मी माझं प्राण त्यागेन पण मी तुम्हाला सोडणार नाही पण मी तुमचा त्याग करणार नाही. इतकं प्रेम महाप्रभूंचं आपल्या भक्तांच्यावर होतं म्हणून महाप्रभूंनी प्रत्येकाला दक्षिण भारत यात्रा जाण्याच्या अगोदर प्रत्येकाला श्रीहस्ते श्री म्हणजे महाप्रभूंनी स्वतः आपल्या हाताने काय केलं अलिंगन दिलं. तो विचार करा तो भाव काय असेल तो दृश्य काय असेल जगन्नाथपुरीमध्ये आता महाप्रभू जाणार आहेत आणि भक्तांना विरह होणार आहे. आता खरं तर विरह भावनेमध्ये प्रेमाचा जो काय प्रभाव असतो किंवा जे प्रेम असतं ते इतकं वाढतं जशी एखाद्या पत्नीचा पती जेव्हा परगावी जॉब करण्यासाठी तो कामानिमित्त जातो तेव्हा ती पत्नी 24 hours फक्त आपल्या पतीचं चिंतन करत असते, कारण का तो विरह इतका हे असतो की त्या विरहामध्ये आपल्याला पण अनुभव असेल. आपल्या जवळचा व्यक्ती जर का 2 दिवस दुसऱ्या गावी गेला तर आपण 24 तास त्यांचं स्मरण करतो ना, दिवसातून 10 वेळा फोन लावतो, का रे बाबा जेवलास का, उठलास का, काय करतोस, बरं वाटते का, थंडी वाजते का, झोप येते का, काय खाल्लंस का, कधी येणार, कशाने येणार, तिकीट काढलंस का. आपण किती वेळा फोन करतो, 100 वेळा फोन करतो विरह भावामध्ये, आणि इथं तर साक्षात कृष्ण आहेत, चैतन्य महाप्रभू आहेत आणि त्यांचे भक्त आहेत. आणि या भक्तांचं सेपरेशन भाव किती असेल विचार करा. आणि हे जेव्हा कळालं सर्व भक्तांना, अतिशय दुःखामध्ये सगळे भक्त होते. आणि त्यावेळी मग नित्यानंद प्रभू पुढे आले. नित्यानंद प्रभू हे गुरु तत्व आहेत, सर्वांचे गुरु, सर्व गुरूंचे गुरु म्हटलं चालेल. सर्व गुरूंचे गुरु कोण आहेत? नित्यानंद प्रभू आहेत. येत्या परवाशीच नित्यानंद त्रयोदशी आहे. नित्यानंद प्रभू हे साधारण व्यक्ती नाही, येते साक्षात बलराम जे आहेत, लक्ष्मण जे आहेत, आणि हे गुरुतत्व आहे. यांच्यापासूनच सर्व काही गुरुतत्व निर्माण होतं. आणि नित्यानंद प्रभू तितके क्रोधिष्ट पण आहेत, तितके दयाळू पण आहेत. बलराम अवतारामध्ये फक्त गवताच्या एका पात्याने बलरामजीनी रोमहर्षणाचा असं पात्र फक्त टाकलं, बस झाला, शिरच्छेद झाला त्यांचा. नित्यानंद प्रभू म्हणले की महाप्रभू, चैतन्य महाप्रभू तुम्ही असं जाऊ शकत नाही एकटे, चोरांचा सुळसोट आहे तिकडे दक्षिण भारतामध्ये. म्हणजे चोरांचा सुळसोट म्हणजे काय, की तुम्ही जाणार जंगलातून, वनातून, पहाडी डोंगरदारीतून जाणार ना, मग त्या ठिकाणी चोर वगैरे तुम्हाला लुटतील, तुम्ही जाऊ शकणार नाही. मग तुम्ही काय करा, आम्हा दोघांना घ्या, कोणीही दोघांना घ्या, आणि त्यातला मी बेस्ट आहे, कारण की मला सगळे रस्ते माहिती आहेत, दक्षिण भारतातले रस्ते सगळे मला माहिती आहेत, तुम्ही मला घेऊन जा. नित्यानंद प्रभू, नाही नाही नाही, तुम्हाला तर अजिबात घेऊन जाणार नाही, कारण की तुम्ही जो प्रकार माझ्याशी केलेला आहे दंडभंगा नदीवरती, माझा संन्यास दंडा तुम्ही तोडून टाकलेला आहे, आणि त्यामुळे तुम्हाला मी घेऊन, असं मग ते आपल्याला माहिती आहे. मागच्या एकादशीला मी सांगितलं होतं की 4 लोक होती त्यामध्ये, ह्या 4 लोकांना महाप्रभूंनी काय केलेलं आहे, कम्प्लीट रिजेक्ट, नाही तुम्ही चौघेजण येऊ शकत नाही. खर तर महाप्रभूंचे भक्त हे कृष्ण भक्ती करत असताना लौकिक शिष्टाचार जो आहे, जनसामान्यामध्ये आपण जसं वागतो, एकदम कपडे, कपड्यांना प्रेस असते, एकदम कपडे वगैरे चांगले, म्हणजे गाडी घर वगैरे, आपण कसं समाजामध्ये राहतो, एकदम शिष्टाचार राहतो ना, व्यवस्थित बोलणं, कुणाला काही भांडणं नाही करणे वगैरे. पण महाप्रभूंचे शिष्य होते, जे काही पार्षदगण होते, भक्तगण होते, ते भक्तीच्या इतक्या उच्च स्तरावरती होते की लौकिक शिष्टाचाराचा काय त्यांना भानच नव्हतं. ते आपल्या कृष्ण प्रेमामध्ये, आंतरिक भावामध्ये नेहमी मदोन्मत्त असायचे, त्यामुळे बाह्य स्मृतीचा काय त्यांना हेच नव्हता, आठमध्येच नसायची. आणि त्यामुळं नेहमी चैतन्य महाप्रभू म्हणायचे की बाबा असं करू नका, तुम्ही असं वागू नये, असं चांगलं नाही. आणि स्वतः चैतन्य महाप्रभू स्वतः राधारणीचा भाव धरून कृष्ण असून सुद्धा कधीही शिष्टाचाराला सोडून वागले नाहीत, कधीही. संन्यासाचे जे कर्तव्य आहे त्यांनी कधीही त्यागलं नाही. संन्यासाचे कर्तव्य जे काय आहेत, भरपूर कर्तव्य आहेत, शिष्टाचार कधी सोडला नाही. महाप्रभू म्हणतात, श्री प्रभुपाद एका तात्पर्यामध्ये म्हणतात चैतन्य चरितामृतच्या, की भक्ताने, दुर्दैवाने आपला जन्म या भौतिक जगात झालेला आहे, दुर्दैवाने आलोय आपण कसं तरी, आता असू दे, आलोय तर आलोय या जगामध्ये, आता काय दुःख करण्यात काय अर्थ नाही, आता आलोय तर ठीक आहे. पण प्रभुपाद म्हणतात की दुर्दैवाने आपल्या या जगात जन्म झालाय ना, जगा तुम्ही या जगात, पण तुम्ही कृष्ण भक्ती करताना कधीही लोकनिंदा टाळण्यासाठी तुम्ही काय करा, शिष्टाचाराचा भंग करू नका. कधी कधी नवीन नवीन भक्त बनल्यानंतर आहे ना, त्यांचं जे मूड असतात ना, ते चैतन्य महाप्रभूंच्या पार्षदासारखे मूड असतात. नवीन नवीन जेव्हा हरिकृष्णामध्ये भक्त येतो, 1-2 वर्ष भक्ती करायला लागतो, तेव्हा त्याचे जे काय वर्तणूक असतात ते एकदम इलिव्हेटेड, म्हणजे एकदम लिबरेटेड सोल सारखे असतात. असतात की नाही? मला तरी, माझे तरी होते. तर कधीही आपण जो शिष्टाचार आहे त्याला कधी सोडायचं नाही, कारण का आपल्यामध्ये भक्ती आहे ते आपण महाप्रभूने पण दाखवून दिलेला, ते सांगायची गोष्ट नाही. महाप्रभू जेव्हा रामानंद रायाशी भेटले,
रामानंद रायांना भेटल्यानंतर त्या घाटावरती नदीच्या घाटावरती रामानंद रायांनी महाप्रभूंनी आलिंगन दिल्यानंतर दोघेही डोळ्यातून अश्रू ढाळू लागले आणि रडू लागले आणि त्यांच्या शरीरामध्ये कंप सुटला. रुदन करू लागले ते आणि भाव विभोर झाले. पण काही क्षणामध्ये दोघांनाही एकमेकांना सावरून घेतलं. का करू शकत होते? आपला भाव प्रकट करू शकत होते का? कारण का रामानंद राय सोबत आलेले जे काही सैनिक होते, जे काही सोल्जर होते, ते भक्तीच्या त्या स्तरावरती नव्हते. जे काही ते पंडित होते, जे काही विद्वान होते, त्यांच्या सोबत त्यांची स्तुती करायला आलेले होते, ते रामानंद राय आणि चैतन्य महाप्रभूंच्या प्रमाणे त्या स्तरावरती नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हायचा की दोघं असं काय करतात. म्हणून त्या दोघांनी स्वतःला काय केलं, आवरून गेलं. म्हणून चैतन्य महाप्रभू काय म्हणतात की केवळ आणि केवळ लोकनिंदा टाळण्यासाठी तुम्ही काय करा, तुमचे भाव असतील तर सांभाळून घ्या, भाव प्रकट करू नका. आणि करायचं असेल तर भाव एकांतामध्ये अल्ट्रासमोर जा आपल्या घरामध्ये आणि ते भाव प्रकट करा. रडा, ढसाढसा रडा तुम्ही भगवंतासमोर. कोणी बघणार नाही, लोकनिंदा पण होणार नाही आणि भगवंताचे संबंध दृढ पण होतील. पण किमान लोकनिंदा टाळण्यासाठी हा शिष्टाचाराचा एक भाग आहे, तो आपण काय केला पाहिजे, पाळला पाहिजे. असं म्हणून चैतन्य महाप्रभूंनी या चौघांना रिजेक्ट केलं. आणि त्या ठिकाणी मग गोपीना सार्वम भट्टाचार्य होते, त्या ठिकाणी नव्हते सार्वम भट्टाचार्य. पण त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंना इच्छा झाली की 2 महिने मी सार्वम भट्टाचार्यांसोबत राहिलेलो आहे, किमान त्यांची आज्ञा तरी घेतली पाहिजे, परमिशन तरी घ्यायला पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभू सार्वम भट्टाचार्यांच्या घरी गेले. कशासाठी? मी आता दक्षिण भारत यात्रेसाठी जाणार आहे, तर तुम्ही मला काय करा, आज्ञा द्या. गेलेत, पहिल्या दिवशी काय सांगितलं नाही सार्वम भट्टाचार्यांना. सार्वम भट्टाचार्य होते, घरी गेले, त्यांच्या पत्नी षठी माता, त्यांच्या पत्नीचं नाव षठी माता. षठी माताजवळ गेले, षठी मातांनी खूप व्यंजन करून घातली आणि तिथे खूप मोठा प्रसंग घडला. चांगला प्रसंग होता तो, एक घटना घडली. त्यांचा जो जावई होता, जावई, आता जावई म्हणजे एक खूप सेन्सिटिव्ह पॉइंट आहे हा. काही लोकांना जावई येतं असतील पण, आणि काही लोक जावई पण असतील इतरांचे. आपल्या जावयाचे संबंध ठेवणं म्हणजे अतिशय खूप हे जी गोष्ट आहे, ती तारेवची कसरत आहे. तो बिचारा नाराज झाला म्हणजे सगळंच नाराज होतं. तेव्हा त्याला एकदम देवासारखं जपायला लागतं जावई. सर्व म्हटलं जावयांनी, त्याचं नाव होतं अमोघ. ही कथा मी आता घेणार नाही, नंतर घेईन कधीतरी. तर सार्वम भट्टाचार्यांच्या घरी चैतन्य महाप्रभू पहिल्या दिवशी ते त्यांनी व्यंजन वगैरे प्रसाद वगैरे ग्रहण केला. आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं सार्वम भट्टाचार्यांना की मी आता काय करणार आहे, दक्षिण भारत यात्रा प्रारंभ करणार आहे, दक्षिण भारत यात्रा जाणार आहे. सार्वम भट्टाचार्यांनी ऐकलं, त्यांना मूर्छा येऊ लागली, भोवळ येऊ लागली त्यांना. खरं तर चैतन्य महाप्रभू म्हणले की महाप्रभूंना दक्षिण भारतामध्ये केवळ आणि केवळ प्रचार करण्यासाठी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, महाप्रभूंना केवळ आणि केवळ हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार करण्यासाठी साऊथ इंडियाला जायचं होतं. पण महाप्रभूंनी दुसरं गौण कारण सांगितलं, माहितीये कुठलं? महाप्रभू म्हणले, माझा भाऊ, मोठा भाऊ, त्याचं नाव आहे विश्वरूप, तो लहानपणीच त्यानं संन्यास घेतला आणि माझ्या आई वडिलांना सोडून, सची माता आणि जगन्नाथ मिश्रांना सोडून तो काय केला, दक्षिण भारतामध्ये गेलेला आहे. आणि माझ्या आईची, सची मातेची इच्छा आहे की त्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे. मला ही जबाबदारी माझ्यावर आहे, मी त्याचा लहान भाऊ आहे. आणि विश्वरूपांना शोधण्यासाठी मी कुठे जाणार आहे, दक्षिण भारतात जाणार. हे गौण कारण आहे बरं का, हे मुख्य कारण नाही आहे. कारण का, याच्या मागचं रहस्य असं आहे, कारण की विश्वरूपांनी संन्यास घेतल्यानंतर काही दिवसांमध्येच काय केलं होतं, शरीर सोडलं होतं. विश्वरूप नव्हते या जगामध्ये, विश्वरूप या जगामध्ये नव्हते. पण कोणालाच माहित नव्हतं, फक्त कोणाला माहिती होतं, महाप्रभूंना माहिती होतं. त तरी सुद्धा हे कारण सांगून महाप्रभू गेले, कारण की त्यांना प्रचार करायचं. आणि त्यांना माहिती होतं मी जर हे कारण सांगितलं तर ही लोक मला काय करणार आहेत, परमिशन देणार, आज्ञा देणार आहेत. आणि असं करता करता ते 5 दिवस सार्वभौम भट्टाच्या जीवनामध्ये इतके दुःख, सार्वभौम भट्टाचारच काय, खुद्द नित्यानंद प्रभू असतील आणि जे काही जगदानंद पंडित असतील, जे काही भक्त असतील, त्या जीवना सर्वांच्या जीवनामध्ये अतिशय दुःखाचे दिवस होते ते. आणि मग 5व्या दिवशी महाप्रभूंनी सारू मठासोबत स्वतः जगन्नाथ मंदिरमध्ये गेले महाप्रभू आणि जगन्नाथजींना प्रदक्षिणा केली. जगन्नाथजींच्या वेदीला प्रदक्षिणा केली, प्रार्थना केली, जगन्नाथजींना दंडवत टाकला, तिथं कीर्तन केलं. आणि महाप्रभू एवढ्यात महाप्रभूंना जगन्नाथजींच्या पुजाऱ्याने काय केला, पुष्पमाळा दिली, पुष्पहार दिला, जो जगन्नाथजींचा महाप्रसाद होता. आणि स्वतः जगन्नाथजींचा काय केला, प्रसाद उच्चिष्ट आहे ते पण दिलं. आणि महाप्रभूंना म्हणले आणि मग महाप्रभूंनी प्रदक्षिणा केली आणि सार्वभौम भट्टाचार्य, गोपीनाथ आचार्य आदी भक्तगण, पार्षद महाप्रभूंच्या सोबत समुद्र मार्गाने आलालनाथ मंदिराच्या मार्गाने काय करत होते, दक्षिणात्रेला सुरुवात करत होते. जाताना काही अंतरावरती गेल्यानंतर महाप्रभूंनी सांगितलं सार्वभौम भट्टाचार्य तुम्ही आता इथे निघून जा. जेव्हा सार्वभौम भट्टाचार्यांना कळालं की आता महाप्रभू खरोखर चालले, त्यांचं ते बिचाऱ्यांचं ते मूर्छाच हरपली, शुद्धच हरपली भट्टाचार्यांची. भट्टाचार्य त्या ठिकाणी कोसळले पण महाप्रभूंनी मागे वळून बघितलं नाही. आपण सर्वसामान्यपणे आपल्या जीवनामध्ये जर एखाद्या व्यक्ती आपल्या समोर कुठे प्रवासामध्ये पडला तर आपण मदत करतो ना, अरे उचला काहीतरी झालं असेल, ऍम्ब्युलन्स बोलवा, हे करा ते करा, डॉक्टरकडे या, औषधं द्या त्याला बरं करा, त्याच्या घरी पोचवा. सार्वभौम भट्टाचार्यासारखे व्यक्ती, शुद्ध भक्त, पार्षद खाली पडले मूर्छितून, महाप्रभूंनी मागे वळून अजिबात बघितलं नाही. कृष्णदास कविराज म्हणतात त्या ठिकाणी महानुभावेरे चित्तेर स्वभाव यही है, पुष्प सम कोमल कठिन वज्रमय. महाप्रभूरे स्वभाव, जे महाभागवत असतात त्यांचा स्वभावच असा असतो, काय कळत नाही ते कसे वागतात ना ते कळत नाही. पुष्प सम कोमल, कधी कधी ते फुलासारखे एकदम कोमल बनतात. फूल किती कोमल असतो, अगदी कोमल असतं. जर गुलाबाची पाकळी घेतली तर किती कोमल असते, अगदी कोमल असते, हाताला अशी लोण्यासारखी लागते. जे महाभागवत असतात ते पुष्प सम कोमल असतात, पण कधी कधी वज्र सम कठोर होतात. महाप्रभू दाखवलं मी किती कठोर आहे ते. सार्वभौम भट्टाचार्य मूर्छितून पडले त्या ठिकाणी, पण मागे वळून बघितलं नाही, गेले निघून तशीच पुढे. आणि नित्यानंद प्रभूंनी शेवटी त्यांना, नित्यानंद प्रभू आणि इतर पार्षदगणाने सार्वभौम भट्टाचार्यांना घरी पाठवलं, त्यांच्या यांना घरी घेऊन जावा म्हणून, घरी आराम करते त्यांच्या परत जगन्नाथपुरीमध्ये. आणि चैतन्य महाप्रभू मग अलानाथ मध्ये आलेत. काही वेळानंतर नित्यानंद प्रभू, जगन्नाथ पंडित, मुकुंद, दामोदर, सगळे गोपीनाथ आचार्य सगळेजण अलानाथ इथे आलेत. अलानाथ मध्ये आल्यानंतर महाप्रभूंनी सांगितले की आता तुम्ही काय करा, इथं कीर्तन करा. सकाळची वेळ होती, महाप्रभूंचं शरीर इतकं सोन्यासारखं तळपत होत, सोनेरी रंग, सोनेरी किरण महाप्रभूंच्या शरीरातून बाहेर पडत होती. आणि अजानुबाहुलंबित, मी मागच्या म्हटलं तर महाप्रभूंचं शरीर कसं आहे, लक्षणं कसे आहेत, असे अजानुबाहुलंबित आहेत. आणि त्या कीर्तनामध्ये कृष्ण प्रेमामध्ये महाप्रभूंच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, कंप, रोमांच, रोमटे खडे झालेत महाप्रभूंचे केस, रोमांच उभे लागलेत महाप्रभूंचे. आणि कधी हसे, कधी कांदे, कधी रोय, कधी हसतायत, कधी रडतायत, कधी उड्या मारतायत महाप्रभू. आणि हे सगळं कृष्ण प्रेम बघून आजूबाजूची लोकांच्या हृदयामध्ये उत्साह वाढा लागला. ही बातमी अशी व्हॉट्सअप सारखी, फेसबुक सारखी सगळ्या आजूबाजूच्या गावामध्ये पसरली. गावातून लोकांच्या अक्षरशः जथ्थे अशी लोंढेच्या लोंढे यायला लागले महाप्रभूंना बघायला. जो बघेल तो पण हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दिवसभर कीर्तन चालू होतं, दिवसभर. सगळे घामाघूम झाले होते, महाप्रभूंना पण होश नव्हता, शुद्ध नव्हती, नित्यानंद प्रभूंना शुद्ध नव्हती. कीर्तनामध्ये इतके कृष्ण प्रेमामध्ये उन्मत्त, उज्ज्वल असा रस त्या ठिकाणी प्रकट झाला होता. आणि मग नित्यानंद प्रभूंना काळजी लागली की महाप्रभू जर का असे नृत्य करू लागले तर दक्षिणयात्रेला जाणार कधी. म्हणून नित्यानंद प्रभूंनी एक आयडिया लढवली. म्हणून नित्यानंद प्रभूंना काय म्हणतात, नित्यानंद गोसाई. गोसाई याचा अर्थ काय, गुरु. गोसाई या शब्दाचा अर्थ काय, गुरु. गोसाई नित्यानंद. नित्यानंद प्रभूंनी मग महाप्रभूंना हळूच त्या गर्दीतून बाहेर काढलं आणि अलानाथ मंदिरामध्ये त्यांना घेऊन गेले. तेवढ्याच सगळ्या लोकांनी बघितलं, सगळ्या भक्तांनी बघितलं की नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभूंना घेऊन मंदिरात जातात एकटे. सगळी लोक त्यांच्या पाठी लागले कारण की महाप्रभूंच्या दर्शनाचा एक क्षण पण त्यांना मृत्यू समान वाटत होता. कारण की महाप्रभूंचं दर्शनच तसं होतं, साक्षात कृष्ण असल्यावर काय हो. इथं लोक भौतिक जगामध्ये एखादा बॉलिवूड हॉलिवूडचा अभिनेता आला तर त्याच्यासाठी अक्षरशः एकमेकाच्या खांद्यावर चढून उड्या मारून हे दर्शन ते काय ते त्याचं त्याला बघायसाठी उड्या मारतात लोक. इथं तर संपूर्ण ब्रह्मांडाचं म्हणजे सगळ्या जगातला सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर अशा व्यक्तीचं दर्शन कोण सोडणार आहे, महाप्रभू स्वतः कृष्ण. आणि महाप्रभूंना घेऊन नित्यानंद प्रभूंनी गेल्यानंतर लगेच दरवाजा बंद केला. दुपारची वेळ होती, सांगितले की आता प्रसादाची अरेंजमेंट करा, प्रसादाची अरेंजमेंट करा सगळ्यांना. प्रसादाची गोपीनाथाचार्यांनी सांगितले की जावा प्रसादाची अरेंजमेंट करा, सर्वांना प्रसाद द्या. आणि मग गोपीनाथाचार्यांनी प्रसाद अरेंजमेंट केली आणि जगदीशचा स्पेशल प्रसाद महाप्रभूंना आणि नित्यानंद प्रभूंना दिला. हे दोन प्रभू फक्त आतमध्ये होते, बाकी सगळे प्रभू बाहेर होते. आणि महाप्रभूंचा प्रसाद त्याला राहिलं उच्चिष्ट नित्यानंद प्रभूंनी काय केलं सगळ्यांना वाटलं. पण जेव्हा हे दोघे जण आतमध्ये प्रसाद घेत होते त्यावेळी लोक दरवाजावरती वाजवत होते, ठोठवत होते की लवकर बाहेर या, आम्हाला महाप्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे. आत काय करताय सगळेजण डोकावून बघत होते. शेवटी महाप्रभूंना सहन नाही झालं, महाप्रभू बाहेर आले आणि परत कीर्तन सुरू झालं. इतकं जोरात कीर्तन सुरू झालं की संध्याकाळ झाली रात्र झाली कीर्तन थांबलं नाही. लोक येतात लोक जातात, लोक येतात लोक जातात, दर्शन घेतात, घाम्याघूम होतात, भावविभोर होतात, कृष्णप्रेम घेतात, कृष्णप्रेम देतात, घरी जातात तरी महाप्रभू इथं नृत्य करतातच. संध्याकाळ सुरू झाल्यानंतर नित्यानंद प्रभू म्हणले की तुम्ही आता विश्रांती घ्या, तुम्हाला उद्या सकाळी लवकर जायचं आहे. आणि मग महाप्रभूंनी त्या रात्री त्या ठिकाणी आलांना त्या ठिकाणी काय केला, मुक्काम केला सर्व भक्तांसोबत. आणि जे काय बाहेर गमावून आलेले भक्त होते, कारण की महाप्रभू आता इथून पुढे भेटणार नव्हते, कारण दक्षिणयात्रेला भगवंतांचा आणि भक्ताचं विरह इतका भयानक असतो. अयोध्येमधून जेव्हा श्री रामचंद्र निघाले वनवासाला आणि जेव्हा त्या इतकं वर्णन सुंदर आहे, प्रभू रामचंद्रांच्या घोड्यांचा विरह इतका म्हणजे इतका हे होता की इतक्या उच्च स्तराचा होता की घोड्यांचा रंग बदलला. प्रभू रामचंद्रांच्या घोड्याचा रंग बदलला घोड्यांचा विरहामध्ये. कदाचित आपला असं बदलेला असं मला आशा वाटत नाही. भगवानाचा विरह होतो की नाही माहित नाही, पण झाला तरी इतक्या भावापर्यंत होणं म्हणजे फारच कठीण आहे हो. साधारण गोष्ट नाही, भक्ती म्हणजे इतकी सोपी नाही. या भौतिक जगामध्ये भक्ती करणे ना इतकी सोपी नाही, पण भगवंतांचं नामजप आणि कथा श्रवण करून फरक पडू शकतो काही ना काहीतरी. महाप्रभूंचा विरह इतका होता की लोकांना इच्छा नव्हती त्या भक्तांना की महाप्रभूंना सोडून जायचं. रात्रभर भक्त त्या ठिकाणी झोपले होते महाप्रभूंसोबतच, महाप्रभू सोडायची कोणाची इच्छा नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी महाप्रभू सकाळी लवकर उठले, कोणालाही सांगितलं नाही. आणि महाप्रभूंनी मग दक्षिणयात्रा प्रारंभ केली त्या दिवशी. आणि महाप्रभूंसोबत नित्यानंद प्रभूंनी एक असिस्टंट दिला होता, एक असिस्टंट दिला होता. कारण का, कारण महाप्रभूंना आपल्या बाह्य चेतनेचं भानच राहत नव्हतं. वस्त्र कुठं आहे, कमंडलू कुठं आहे, काहीच कल्पना नसायची महाप्रभूंना. म्हणून नित्यानंद प्रभूंनी पुढाकार घेऊन सांगितलं होते की ठीक आहे आम्ही चौघंही ना राहू दे, पण एक साधा सरळ सुस्वभावी निर्मळ स्वच्छ आणि जे काही आज्ञा देईल असा ऐकणारा एक व्यक्ती आपल्या इथं आहे, त्या व्यक्तीला तुम्ही घेऊन जावा. तुम्ही जो जे सांगाल ना तो ते करायला तयार आहे. त्याचं नाव होतं कृष्णदास. तुम्ही काय करा, महाप्रभू ह्या कृष्णदासाला तुमच्या सोबत घेऊन जा. अतिशय साधा व्यक्ती, सिंपल आहे हो मुलगा, इतका सुंदर मुलगा आहे की तुम्ही जे काही सांगाल ते तुमचं करायला तयार आहे. मग तुम्ही काय करा, तुमचं जप करा, तुमचं कीर्तन करा, तुम्ही जे काही तुमचं काय असेल ते प्रचार असेल तुम्ही करा, पण हा व्यक्ती आहे ना असिस्टंट म्हणून तुमच्याकडे ठेवा. आणि मग महाप्रभू कृष्णदासाला घेऊन पहाटे पहाटे निघाले आणि महाप्रभूंची दक्षिण यात्रा सुरू झाली. आता दक्षिण यात्रा सुरू झाली म्हणजे साधारण गोष्ट नाही ते महाप्रभू दक्षिण भारत यात्रा. महाप्रभू दिवस असा उगवायचा की महाप्रभू कीर्तनान सुरुवात करायचे आणि जो कोणी येईल त्याला महाप्रभू आलिंगन द्यायचे. जो कोणी रस्त्यामध्ये भेटेल त्याला आलिंगन द्यायचे. बोल हरे कृष्णा, बोल हरे कृष्णा, घे हरे कृष्णा महामंत्र, नावा भगवंताच्या नावा जप कर, असं एका आलिंगनामध्ये तो भक्त झाला. आता एवढंच नाही, महाप्रभू काय प्रत्येकाला आलिंगन देत नव्हते. तो ज्या व्यक्तीला आलिंगन दिलेलं आहे रस्त्यामध्ये जो भेटलेला आहे, तो व्यक्ती गावा संध्याकाळी कुठे जाणार, आपल्या गावात जाणार. आपल्या घरी गेल्यानंतर, आपल्या गावात गेल्यानंतर तो इतरांना आलिंगन देणार. ते भक्त झाले. त्या गावातला त्या घरातला व्यक्ती आलिंगन देणार, तो दुसऱ्या घरामध्ये जाणार, तो तिकडे आलिंगन देणार, तो भक्त झाला. पाचवा, सहावा, सातवा, आठवा, जो आलिंगन देईल तो भक्त. जो आलिंगन शक्ती ही अशी ट्रान्सफर होत होती नुसती, याच्यातून त्याच्यात अशी शक्ती ट्रान्सफर होऊन सगळे गावच्या गाव भक्त. महाप्रभूंना स्पेशली प्रत्येक गावातून प्रवचन द्यायची गरज नव्हती, रस्त्यामध्ये भेटली झालं. आणि महाप्रभू दक्षिण भारत यात्रेमध्ये संन्यासी होते. अगोदरच काय बुकिंग होत नव्हतं की मी ह्या गावात जाणार आहे, त्या गावात कोण भक्त आहे का, बाबा प्रसादाची व्यवस्था काय होईल का, राहण्याची व्यवस्था काय होईल का, गरम पाणी वगैरे काय आहे का, गाडी वगैरे काय इकडे तिकडे नाही. संन्यासी होते, कृष्णदास त्यांच्या सोबत होते. महाप्रभू संध्याकाळच्या वेळी एखाद्या मंदिरमध्ये राहायचे. गावाचं मंदिर असतं, गावामध्ये मंदिर असतात, गावाच्या बाहेर असतात गावामध्ये, ते महाप्रभू तिथे राहायचे. आणि मंदिर नसेल तर कुठेतरी आडोशाला अशा ठिकाणी राहायचे महाप्रभू. आणि त्या दिवशी मग महाप्रभू संध्याकाळी करायची भिक्षा मागायचे त्या गावामध्ये. आणि जो भिक्षा देईल त्याला आलिंगन, भिक्षा दिली की त्याला काय करायचे आलिंगन. आणि आलिंगन दिले की पॅटर्न फिक्स आहे, काय कृष्ण प्रेम, पॅटर्न फिक्स आहे. आलिंगन दिले की कृष्ण प्रेम प्राप्त झालं त्याला. असं करत करत महाप्रभूंनी संपूर्ण दक्षिण भारताला काय केलं, कृष्णमय म्हणाले. महाप्रभू जाताना एक गीत गायचे, कृष्णा 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 हे, आपल्या सर्वांना माहिती आहे, कृष्णा केशव कृष्णा केशव कृष्णा केशव पाही माम, राम राघव राम राघव राम राघव रक्षा माम. हे महाप्रभूंचं गीत होत. हे गीत गात गात महाप्रभूंनी काय केलं, ऐ मत पथे यायते शत शत जन, वैष्णव करेन तार करी आलिंगन. असं गीत गात गात महाप्रभूंनी दक्षिण भारत यात्रा प्रारंभ केल्यानंतर महाप्रभूंनी शत शत जन, शेकडो शेकडो लोकांना काय केलं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शेकडो शेकडो लोकांना महाप्रभूंनी भक्त केलं दक्षिण भारतामध्ये. संपूर्ण दक्षिण भारत कृष्ण प्रेमामध्ये डुंबवून टाकला. आणि कशामुळे, फक्त करी आलिंगन, फक्त आलिंगन देऊन महाप्रभूंनी शत शत जन वैष्णव करी. इतका सुंदर, आपल्याला पण जर का असं मिळालं तर इतकं त्रास, इतकं सामाज्य, इतकं मनाला खेचायचं, मनाला ते सांगायचं, उठायचं लवकर, ते काय काय गोष्टी करायला लागतात ते आपल्यालाच माहितीत. एक आलिंगनामध्ये या सगळ्या गोष्टीतून कृष्णप्रेम, एका आलिंगनामध्ये शतशत जन करी वैष्णव, एक आलिंगन, एका आलिंगनामध्ये महाप्रभूंनी संपूर्ण दक्षिण भारत काय केला, वैष्णव बनवून टाकला. आणि आपण बघतो दक्षिण भारतामध्ये आज सुद्धा महाप्रभूंच्या कृपेमुळे कित्येक वैष्णव त्या ठिकाणी भगवंतांची आराधना करत आहेत अशा प्रकारे। तर हा महाप्रभूंचा नित्यक्रम होता की जायचं रस्त्यामध्ये दिसला की आलिंगन द्यायचं। आणि ही वार्ता दक्षिण भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये कळाली होती, इतक्या फास्ट इंटरनेट सोशल मीडिया होता की संपूर्ण सोशल मीडिया बातमी कळाली, लोक खास करून महाप्रभूंचं दर्शन घेण्यासाठी रस्त्यामध्ये यायचे। वृद्ध अबाल वृद्ध मुलं स्त्रिया सगळी लोक सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणी फक्त महाप्रभूंचं दर्शन घेण्यासाठी यायचे। आणि केवळ दर्शन मात्रे, फक्त दर्शनाच्या माध्यमातून महाप्रभूंनी काय केलं, संपूर्ण दक्षिण भारताला वैष्णव केलं। काय केलं? वैष्णव। कारण सर्वांना हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, सर्वांनी या हरे कृष्णा महामंत्राचं काय केलं, दान देऊन टाकलं। पण मात्र जगन्नाथपुरीतला जो विरह होता तो वेगळाच होता, कारण की महाप्रभू जसे निघून गेले त्या दिवशी अल्लारना त्या ठिकाणी सगळे भक्त थांबले होते। भक्तांनी त्या दिवशी काही खाल्लं नव्हतं, पूर्णपणे निर्जला फास्टिंग केलं होतं भक्तांनी महाप्रभूंच्या विरहामध्ये। एक दिवस महाप्रभूंच्या चिंतनामध्ये विरहामध्ये अल्लारना त्या ठिकाणी राहिले। आणि मग शेवटी महाप्रभूंचं चिंतन करत करत पुन्हा जगन्नाथपुरीमध्ये गेले। आणि मग महाप्रभू या ठिकाणी दक्षिण भारत यात्रेला निघून गेले। आता आपण हे सगळं करत असताना महाप्रभू नेक्स्ट टाइम आपण बघणार आहोत की महाप्रभू आता दक्षिण भारत यात्रेमध्ये कुर्मस्थान या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कुठे? कुर्मस्थान। आणि या कुर्मस्थानाचं महत्व काय आहे, आणि या कुर्मस्थानामध्ये महाप्रभूंना एक भक्त भेटले, एक ब्राह्मण भेटले, त्यांचं नाव होतं कुर्म ब्राह्मण, कुर्म परिवार म्हणजे कुर्म ब्राह्मण त्यांचं नाव होतं। आणि त्यांच्यासोबत एक लीला घडली, अनेक प्रसंग आहे या दक्षिण भारत यात्रेमधला की कुर्म ब्राह्मणाचं दर्शन, कुर्म ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर महाप्रभू गेल्यानंतर त्या ठिकाणी अजून एक ब्राह्मण आले की ज्यांना कुष्ठरोग झाला होता, संपूर्ण शरीर कुष्ठरोगामध्ये जळून गळून गेलं होतं, असे ब्राह्मण त्यांचं नाव होतं वासुदेव। आणि या वासुदेवाचा उद्धार चैतन्य महाप्रभूंनी कसा केला आणि कुर्म ब्राह्मणांच्या घरी आदरातिथ्य कसं स्वीकार केलं, ही कथा आपण नेक्स्ट एकादशीला दक्षिण भारत यात्रेच्या या प्रसंगामध्ये करणार आहोत। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो, श्री प्रभुपाद की जय। तर आता एक माळ जप करण्याचा विधी आहे दर एकादशीला। ठीक आहे, ते आजूबाजूच्या जपमाळा घेऊ शकतात। नमो विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामीति नामिने, नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पश्चात्तदेष्टादि। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तम। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण